मार्क अध्याय 8। त्या दिवसात आणखी एका वेळी लोकांचा मोठा समुदाय जमला। त्यांच्याजवळ खाव्यास काही नव्हते। येशूने आपल्या शिष्यांस बोलाविले आणि त्यांना म्हणाला,
मला या लोकांचा कळवळा येतो, कारण 3 दिवसांपासून ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही। मी जर त्यांना उपाशी घरी पाठविले तर ते रस्त्यात शुद्ध हरपून पडतील, त्यांच्यातील काही फार दुरून आले आहेत।
त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले,
या निर्जन जागी एवढ्या लोकांना पुरतील इतक्या भाकरी कोण मिळू शकेल काय?
येशूने त्यांना विचारले,
तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?
शिष्य म्हणाले,
आमच्याकडे 7 भाकरी आहेत।
नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्याची आज्ञा केली। त्याने 7 भाकरी घेतल्या, आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या। नंतर त्यांनी त्या लोकांना वाढल्या। त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते। मग त्याने त्यावर आभार मानले व त्यांना तेही वाढाव्यास दिले। लोक जेवून तृप्त झाले। उरलेल्या तुकड्यांच्या 7 टोपल्या त्यांनी भरल्या। तेथे सुमारे 4,000 पुरुष होते। नंतर त्याने त्यांना घरी पाठवले आणि लगेच तो आपल्या शिष्यांसह नावेत बसला व दलमनुथा प्रांतात आला। मग परुषी आले व त्याला प्रश्न विचारू लागले। त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्याला स्वर्गातून चिन्ह मागितले। आपल्या आत्म्यात दीर्घ उसासा टाकून तो म्हणाला,
ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हाला सांगतो की या पिढीला चिन्ह दिले जाणार नाही।
नंतर त्याने त्यांना सोडले व तो नावेत जाऊन बसला व सरोवराच्या पलीकडच्या बाजूस गेला। शिष्य भाकरी आणण्याचे विसरले होते। एका भाकरीशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते। येशूने त्यांना निक्षून सांगितले,
संभाळा, परुषांचे खमीर व हेरोदाचे खमीर, यापासून सावध रहा।
मग ते आपसात चर्चा करू लागले की
आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तसे बोलला की काय?
ते काय बोलतात हे ओळखून येशू त्यास म्हणाला,
आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हाला समजत नाही काय? तुमचे अंतकरण कठीण झाले आहे काय? तुमचे डोळे आंधळे आहेत काय? तुमचे कान बहिरे आहेत काय? आपल्याकडे पुरेशा भाकरी नसताना मी काय केले हे तुम्हाला आठवत नाही काय? 5,000 मी 5 भाकरी मोडल्या, तेव्हा जे खाल्ले गेले नाही अशा भाकरींच्या किती टोपल्या तुम्ही गोळा केल्या ते आठवा।
शिष्यांनी उत्तर दिले,
12 टोपल्या।
4,000 मी 7 भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या गोळा केल्या?
शिष्यांनी उत्तर दिले,
7 टोपल्या।
मग येशू त्यांना म्हणाला,
अजूनही तुम्हाला समजत नाही काय?
ते बेतसैदा येथे आले आणि काही जणांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व येशूने त्याला स्पर्श करावा अशी विनंती केली। मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले। मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यात थुंकला व त्याच्यावर हात ठेवून त्याने विचारले,
तुला काही दिसते काय?
त्याने वर पाहिले आणि म्हणाला,
मला माणसे दिसतात व सभोवताली झाडे चालत असल्यासारखी दिसतात।
नंतर येशूने पुन्हा आपले हात त्या माणसाच्या डोळ्यावर ठेवले। त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला दृष्टी आली, त्याला सर्व काही स्पष्ट दिसू लागले। येशूने त्याला,
त्या गावात पाऊल देखील टाकू नको असे सांगून घरी पाठवून दिले।
मग येशू व त्याचे शिष्य फिलिप्पे केसरियाच्या आसपासच्या खेड्यात गेले। वाटेत त्याने त्याच्या शिष्यास विचारले,
लोक मला कोण म्हणून ओळखतात?
त्यांनी त्याला उत्तर दिले,
काही जण म्हणतात तुम्ही बाप्तिस्मा करणारा यहोन आहात, तर इतर काही एलिया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्टांपैकी एक आहात असे म्हणतात।
मग येशूने त्यांना विचारले,
तुम्हाला मी कोण आहे असे वाटते?
पेत्राने उत्तर दिले,
तू ख्रिस्त आहेस।
येशू शिष्यांना म्हणाला,
मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका।
तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःख भोगावे, वडील, मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक याजकडून नाकारले जावे, त्याला जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, हे होणे अगत्याचे आहे. त्याने हे स्पष्टपणे सांगितले तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्याला दटावू लागला. परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले,
अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा. देवाच्या गोष्टीविषयी तुला काही वाटत नाही. तुझे लक्ष देवाच्या गोष्टीकडे लागलेले नाही, तर फक्त मानवाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असणाऱ्या गोष्टीकडे आहे.
नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांना बोलाविले व त्यांना म्हणाला,
जर कोणाला माझ्या मागे यायचे आहे तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ घ्यावा व मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल, व जो कोणी माझ्यासाठी व स्वार्थेसाठी जीवाला मुकेल तो आपला जीव वाचविल. मनुष्याने सर्व जग मिळविले व जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? जीवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल? या व्यभिचारी आणि पापी पीडित जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो, तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.